विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात येत्या 15 ते 17 मे दरम्यान पुणे अॅग्री हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. देशभरातून आलेल्या 1290 अर्जांपैकी प्राथमिक छाननी केल्यानंतर त्यातील 120 नवकल्पना अर्जांची प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. नाविन्यपूर्ण कल्पना उत्पादनांना प्रोत्साहन देणं, नवतंत्रज्ञांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं आणि योग्य व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या अॅग्री हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतल्या प्रत्येक प्रवर्गातील विजेत्याला 25 लाख रुपये आणि उपविजेत्याला 15 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पिंपरी चिंचवड शहरातील ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केलेले नाहीत त्यांच्यावर महापालिकेनं पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 24 सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 494 खासगी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले असून त्यातील 125 प्रकल्प बंद असल्याचं आढळून आलं. वारंवार आवाहन करूनही हे प्रकल्प बंद राहिल्यानं महापालिकेनं कारवाई सुरू केली. पुणे जिल्ह्यात थेऊर पहाटा ते लोणीकंद मार्गावरची जड वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागानं शहर वाहतूक शाखेला दिल्या आहेत. थेऊर फाटा इथं असलेला रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचं आढळल्यानंतर या सूचना देण्यात आल्या. यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळून काम लवकर पूर्ण होईल असं सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागानं म्हटलं आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठीची पाणी पुरवठा योजना संबंधित नगर परिषदेनं ताब्यात घेऊन पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारावी अशी सूचना पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केली आहे. 2025 मध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं महापालिकेच्या हद्दीतून वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात आली. मात्र या 2 गावांसाठीची पाणी पुरवठा योजना अद्याप पुणे महापालिकेच्या ताब्यात आहे. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाच्या आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्वरांजली कार्यक्रमाद्वारे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सचिन जांभेकर यांना पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला तर रमाकांत परांजपे, श्यामकांत परांजपे आणि विवेक परांजपे यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुणे आणि परिसरात आज कमाल 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उद्याही कमाल तापमान 42 अंशांच्या आसपास असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.